कल्पना करा, तुमच्याकडे एक अत्यंत मौल्यवान पण तितकंच विषारी रसायन आहे आणि तुम्हाला ते शुद्ध करायचं आहे. आता रसायनशास्त्राचा एक अगदी साधा नियम सांगतो की कोणत्याही द्रवाला शुद्ध करण्यासाठी त्याला उकळावं लागतं.
बरोबर, म्हणजेच त्याला डिस्टिल करावं लागतं.
अगदी बरोबर. पण इथेच एक मोठा विरोधाभास आहे. जर तुम्ही त्या रसायनाला त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत म्हणजे त्याच्या बॉइलिंग पॉईंटपर्यंत तापवलत तर ते रसायन शुद्ध होण्याऐवजी स्वतःलाच नष्ट करून घेतं.
हो, त्याचं विघटन होतं.
हो ना? मग अशा वेळी काय करायचं? स्वतःच्याच उष्णतेने नष्ट होणाऱ्या या रसायनाला कसं वाचवायचं हा एक मोठा प्रश्नच आहे.
खरं तर हा रसायनशास्त्रातील एक अतिशय क्लासिक पेच प्रसंग आहे. तुम्ही ज्या विघटनाबद्दल बोलत आहात ना, त्याला आपण वैज्ञानिक भाषेत थर्मल डिकॉम्पोजिशन म्हणतो.
हा,
म्हणजे काही सेंद्रिय संयुगे किंवा ऑर्गेनिक कंपाऊंड्स इतकी नाजूक असतात की त्यांच्या स्वतःच्या उत्कलन बिंदूची उष्णताच त्यांचे रासायनिक बंध तोडून टाकते.
अरे रे.
हो, आणि म्हणूनच यावर मात करण्यासाठी आपण चक्क भौतिकशास्त्राची मदत घेतो. आपण त्या रसायनाला एक प्रकारची फसवणूक करून कमी तापमानाला उकळायला भाग पाडतो.
आणि या संपूर्ण विलक्षण प्रक्रियेलाच बाष्प ऊर्ध्व पातण म्हणजेच स्टीम डिस्टिलेशन असं म्हणतात. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच प्रक्रियेचा वेध घेणार आहोत.
नक्कीच.
विशेषतः अशुद्ध ॲनिलीन या रसायनाचं शुद्धीकरण कसं केलं जातं हे आपण आज पाहणार आहोत. आजच्या या चर्चेचा मुख्य संदर्भ आपण एका प्रयोगशाळा मॅन्युअलमधून घेतला आहे.
हो, धुळे चॅरिटेबल सोसायटीच्या ARA कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्ष बी फार्मच्या सेंद्रिय रसायनशास्त्र लॅब मॅन्युअलमधून.
अगदी बरोबर. हे मॅन्युअल डॉक्टर आनंद मुंदडा यांनी तयार केलं असून ते smilingpharmacy.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यातील तांत्रिक माहिती आणि त्यामागचं प्रत्यक्ष विज्ञान आज आपण अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत.
हा विषय निवडणं खूपच रंजक आहे, कारण ॲनिलीन हे औद्योगिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचं रसायन आहे.
म्हणजे त्याचा वापर नक्की कुठे होतो?
1856 विल्यम हेन्री पर्किनने जेव्हा पहिल्यांदा मॉविन नावाचा कृत्रिम रंग तयार केला होता ना, तो याच ॲनिलीनपासून बनवला होता.
अरे वा.
आणि आजच्या घडीला तर फार्मास्युटिकल्स, पॅरासिटामॉलसारखी औषधं आणि पॉलियुरेथेन प्लास्टिक्स बनवण्यासाठी याचा प्रचंड प्रमाणावर वापर होतो.
म्हणजे त्याची शुद्धता ही केवळ लॅबमधली अट नसून ती एक मोठी औद्योगिक गरज आहे. तर
अगदी बरोबर. पण ॲनिलीनची मूळ अडचण ही त्याच्या रासायनिक रचनेतच दडलेली असते.
म्हणजे त्याचं जे सूत्र आहे C6H5NH2, एका बेन्झीन रिंगला जोडलेला एक अमाईन ग्रुप असतो.
हो, आणि हा जो अमाईन ग्रुपमधला नायट्रोजन आहे ना, तो आपल्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे संपूर्ण बेन्झीन रिंगमध्ये इलेक्ट्रॉनची घनता खूप वाढवतो. यामुळे ॲनिलीन हे रसायन अत्यंत रिॲक्टिव्ह बनतं.
आणि याच उच्च रिॲक्टिव्हिटीमुळे ॲनिलीन जेव्हा हवेच्या संपर्कात येतं तेव्हा एक मोठी समस्या निर्माण होते, ऑक्सिडेशन.
अगदी अचूक. ऑक्सिजन हा अत्यंत इलेक्ट्रोनिगेटिव्ह घटक आहे. जेव्हा आपण ॲनिलीन साठवून ठेवतो तेव्हा हवेतला ऑक्सिजन ॲनिलीनच्या या इलेक्ट्रॉन समृद्ध रिंगवर हल्ला करतो
आणि मग त्यात अशुद्धी निर्माण होतात.
हो, या प्रक्रियेत अनेक गुंतागुंतीचे आणि रंगीत ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स तयार होतात, जसे की अजो संयोगे आणि विविध ऑलिगोमर्स.
चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण सफरचंद कापून ठेवलं की हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क आल्यावर ते कसं काळं पडतं, तशीच काहीशी अवस्था ॲनिलीनची साठवणुकीदरम्यान होते असं म्हणता येईल का?
अतिशय समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. मूळतः रंगहीन किंवा फिकट पिवळ्या रंगाचं असणारे ॲनिलीन वेळेसोबत याच ऑक्सिडेशनमुळे गडद तपकिरी किंवा चक्क काळ्या रंगाचं दिसू लागतं.
आणि इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या ज्या रंगीत अशुद्धी आहेत त्या मूळ ॲनिलीनपेक्षा जास्त रेणवीय वस्तुमान असलेल्या आणि नॉन व्हॉलेटाईल असतात, म्हणजे त्या बाष्पशील नसतात.
अगदी बरोबर. आता आपल्याला हे काळं पडलेलं ॲनिलीन शुद्ध करायचं आहे. त्याचा सामान्य उत्कलन बिंदू आहे 184°C.
पण आपण सुरुवातीलाच म्हटलं तसं, जर आपण त्याला थेट 184°C उकळायला गेलो तर ते थर्मल डिकम्पोजिशनमुळे नष्ट होईल.
होय.
पण मग माझ्या मनात एक विचार आला, इथे आपण व्हॅक्युम डिस्टिलेशन वापरू शकलो नसतो का? म्हणजे दाबाची पातळी कमी करूनही आपण उत्कलन बिंदू खाली आणू शकतोच ना.
नक्कीच. व्हॅक्युम डिस्टिलेशन हा एक तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य पर्याय आहे, पण अडचण अशी आहे की तो खूप खर्चिक आहे.
उपकरणांचा खर्च.
हो, त्यासाठी व्हॅक्युम पंप्स, हेवी ग्लासवेअर यांसारख्या गुंतागुंतीच्या उपकरणांची गरज लागते. त्याऐवजी स्टीम डिस्टिलेशन हा अत्यंत स्वस्त, सुलभ आणि प्रभावी मार्ग आहे.
म्हणजे बाष्प ऊर्ध्वपातन.
हो, आणि हे विशेषतः अशा द्रवांसाठी वापरले जातं जे पाण्यामध्ये अघुलनशील असतात. ॲनिलिन आणि पाणी एकमेकांत अजिबात मिसळत नाहीत.
आणि इथेच आपण त्या प्रसिद्ध डाल्टनच्या आंशिक दाबाचा नियमाचा, म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर्सचा, अतिशय हुशारीने वापर करतो.
अगदी बरोबर. आपण हा नियम रेणवीय पातळीवर कसा काम करतो ते पाहूया. जेव्हा आपण एखादा द्रव उकळतो तेव्हा त्याचे रेणू पृष्ठभागाचा ताण तोडून हवेत मिसळण्याचा प्रयत्न करत असतात,
ज्याला आपण वेपर प्रेशर किंवा बाष्पदाब म्हणतो.
हो, आणि जोपर्यंत या द्रवाचा बाष्पदाब बाहेरील वातावरणीय दाबाएवढा होत नाही, म्हणजे जो सामान्यतः 760 mm Hg असतो, तोपर्यंत तो द्रव उकळत नाही.
इथून पुढे माहिती आणखीनच रंजक होते. मी एक साधी उपमा देते. समजा आपल्याला जिजड पेटी उचलायची आहे. ही पेटी म्हणजे तो 760 mm Hg चा वातावरणीय दाब.
हा,
छान उपमा आहे. आता एकाच व्यक्तीला, म्हणजे ॲनिलिनला, ती एकट्याने उचलायला खूप ताकद लागेल. म्हणजे 184° सेल्सिअस तापमान लागेल.
बरोबर.
पण जर दोन व्यक्तींनी मिळून ती पेटी उचलली, म्हणजे पाणी आणि ॲनिलिननी एकत्र जोर लावला, तर कमी ताकदीत काम होईल ना.
क्या बात है. अगदी याच तत्वावर स्टीम डिस्टिलेशन काम करतं. हे दोन्ही द्रव एकाच फ्लास्कमध्ये आहेत, पण ते एकमेकात मिसळलेले नाहीत. त्यांचे दोन स्वतंत्र थर आहेत. जेव्हा आपण या मिश्रणाला उष्णता देतो तेव्हा पाण्याचे रेणू आणि ॲनिलिनचे रेणू हे दोघेही स्वतंत्रपणे बाष्पीभवन होण्याचा प्रयत्न करतात.
म्हणजे डाल्टनचा नियम असा सांगतो की अशा अघुळनशील मिश्रणाचा एकूण बाष्पदाब हा त्यातील प्रत्येक घटकाच्या वैयक्तिक बाष्पदाबाच्या बेरजेइतका असतो.
अगदी बरोबर. टोटल प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ वॉटर प्लस वेपर प्रेशर ऑफ ॲनिलिन.
हाच तो खरा मॅजिक मोमेंट आहे. म्हणजे 760 दाब गाठण्यासाठी ॲनिलिनला एकट्याला 184 पर्यंत जाण्याची गरजच नाही आहे.
मुळीच नाही. समजा आपण ते मिश्रण साधारण 98° सेल्सिअसपर्यंत तापवलं. या तापमानाला पाण्याचा बाष्पदाब प्रचंड असतो, साधारण 715 आसपास.
आणि त्याच तापमानाला ॲनिलिनचा बाष्पदाब फक्त 45 असतो. पण जर तुम्ही 715 आणि 45 यांची बेरीज केली तर ती बरोबर 760 होते.
हेच ते विज्ञानाचं सौंदर्य आहे. एकूण दाब वातावरणीय दाबाएवढा झाल्यामुळे ते मिश्रण 100° सेल्सिअसच्या आतच उकळू लागतं.
बापरे. जे रसायन 184ला स्वतःच विघटन करून घेत होतं ते आता 98लाच पाण्याच्या वाफेसोबत बाष्पीभूत होऊन फ्लास्कच्या बाहेर पडतंय, पूर्णपणे सुरक्षित अवस्थेत.
हो, इथे पाण्याची वाफ ही केवळ एक वाहक म्हणून काम करत नाही, तर ती थर्मोडायनामिक्सच्या नियमांचा वापर करून ॲनिलिनला कमी तापमानात सुरक्षितपणे बाहेर काढते.
पण ही संपूर्ण भौतिकशास्त्रीय संकल्पना लॅबमध्ये प्रत्यक्ष कृतीत कशी उतरवली जाते हे पाहणं तितकंच रंजक आहे. कारण केवळ रसायन वाफेत बदलणं पुरेसं नसतं.
बरोबर. ती वाफ गोळा करून पुन्हा द्रवात कशी बदलली जाते हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यासाठी आपण कंडेन्सर वापरतो. जेव्हा ती वाफ कंडेन्सरमध्ये जाते तेव्हा तिथे थंड पाण्याचा प्रवाह त्या वाफेतून उष्णता शोषून घेतो आणि तिला पुन्हा द्रवात रूपांतरित करतो.
हो, आणि मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे हे करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्टीम जनरेटरमधून येणारी वाफ ही थेट मिश्रणाच्या तळापर्यंत गेली पाहिजे.
का बरं?
कारण अनेकदा अतिउष्णतेमुळे बंपिंग होण्याची शक्यता असते.
बंपिंग?
हो, म्हणजे मिश्रण अचानक उचलून थेट कंडेन्सरमध्ये जाऊ शकतं. यामुळे तुमचं मिळवलेले शुद्ध ॲनिलिन पुन्हा अशुद्ध होऊ शकतं.
अच्छा, म्हणजे यावर नियंत्रण ठेवणं हे विद्यार्थ्याच्या कौशल्याचं काम आहे.
अगदी.
पण एक मिनिट, कंडेन्सरमधून बाहेर पडल्यावर जे मिश्रण रिसिव्हरमध्ये जमा होतं तिथे मला एक अतिशय व्यावहारिक प्रश्न पडलाय.
विचारा ना.
आता आपल्याकडे ॲनिलिन आणि पाण्याचे दोन स्वतंत्र थर असलेले मिश्रण आहे. त्यांना वेगळे करण्यासाठी आपण सेपरेटिंग फनेल वापरतो.
बरोबर.
पण सेपरेटिंग फनेलमध्ये दोन थरापैकी कोणता थर ॲनिलिनचा आणि कोणता पाण्याचा हे कसं ओळखणार? मी घनतेचा विचार करत होते. पाण्याची घनता साधारण 1.0 आहे आणि ॲनिलिनची 1.022 आहे.
हो, खूपच जवळ आहेत या घनता.
मग लॅबमध्ये या दोन थरांमधील सीमारेषा ओळखणं तर खूपच अवघड असेल ना.
जर जुगून एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचा थर फेकून दिला तर संपूर्ण प्रयोगच वाया जाईल.
हा, तुम्ही अतिशय महत्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा उपस्थित केला आहे. केवळ खालचा थर सेंद्रिय असतो असा नियम पाठ करून चालत नाही.
हो ना.
कारण घनतेमधला फरक इतका सूक्ष्म आहे की तापमानात थोडा जरी बदल झाला तरी हे थर कधी कधी एकमेकां अडकून इमल्शन तयार करतात.
मग अशा वेळी काय उपाय आहे?
अशा वेळी ते थर स्पष्ट दिसण्यासाठी त्यात थोडं मीठ टाकलं जातं. याला आपण सॉल्टिंग आउट प्रोसेस म्हणतो. यामुळे पाण्याची घनता वाढते आणि ॲनिलिनचा थर स्पष्टपणे वेगळा होतो.
अरे वा.
आणि जर तरीही शंका असेल तर मी मॅन्युअलमध्ये एक अतिशय साधी पद्धत वाचली, वॉटर ड्रॉप टेस्ट.
ती पण खूप प्रभावी आहे.
हो, सेपरेटिंग फनलच्या वरच्या थरात पाण्याचा एक थेंब टाकायचा. जर तो थेंब तसाच राहिला किंवा मिसळून गेला तर तो पाण्याचा थर आहे.
बरोबर.
पण जर तो थेंब त्या थरातून खाली जाऊन खालच्या थरात मिसळला तर वरचा थर ॲनिलिनचा आहे आणि खालचा पाण्याचा.
या अशा व्यवहारिक क्लुप्त्या मॅन्युअलमधील सूचनांच्या पलीकडे जाऊन काम करतात. आता समजा तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ॲनिलिनचा थर वेगळा केला आणि तो फ्लास्कमध्ये घेतला. पण हे ॲनिलिन अजूनही 100% कोरडं नाहीये बरं का. पाण्यासोबतच्या संपर्कामुळे त्यात पाण्याचे काही रेणू अडकलेले असतात.
आणि ते पाणी काढण्यासाठी आपण निर्जल सोडियम सल्फेट म्हणजे अनहायड्रस सोडियम सल्फेट वापरतो, बरोबर?
हो, 10 ते 15 मिनिटं ते त्यात ठेवावं लागतं. इथेही एक रंजक रसायनशास्त्र घडतं. हे सोडियम सल्फेट जेव्हा ॲनिलिनमध्ये टाकलं जातं तेव्हा ते पाण्यासोबत रासायनिक अभिक्रिया करत नाही.
मग ते काय करतं?
ते पाण्याच्या रेणूंना आपल्या स्फटिक संरचनेत म्हणजे क्रिस्टल लॅटिसमध्ये अडकवून घेतं आणि त्याचं हायड्रेटमध्ये रूपांतर होतं.
अच्छा.
जोपर्यंत हे मीठ ॲनिलिनमध्ये मोकळेपणाने फिरत नाही तोपर्यंत त्यात पाण्याचा अंश आहे हे समजावं. एकदा का ते पूर्ण कोरडं झालं की आपण ते फिल्टर करून घेतो आणि आपल्याला पूर्णपणे शुद्ध ॲनिलिन मिळतं.
हे सगळं ऐकायला जेवढं रंजक वाटतंय ना तेवढंच ते लॅबमध्ये करताना धोकादायक असू शकतं.
नक्कीच, सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे.
कारण ॲनिलिन हे केवळ अशुद्ध होणारं रसायन नाही तर ते अत्यंत विषारी आहे. विशेषतः ॲरोमॅटिक अमाइन्स हे त्वचेतून शोषले जाण्याच्या गुणधर्मामुळे खूप घातक असतात.
हो, स्किन ऍब्झॉर्प्शन.
जर ॲनिलिन थेट त्वचेवर पडलं तर ते रक्तात मिसळून मेथेमोग्लोबिननेमिया नावाची स्थिती निर्माण करू शकतं. यात रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमताच कमी होते.
म्हणूनच मॅन्युअलमध्ये सुरक्षिततेवर इतका भर दिलाय. फ्यूम हुडचा वापर, ग्लव्ज, लॅबकोट आणि सेफ्टी गॉगल्स अनिवार्य आहेत.
आणि गळती झाली तर?
जर वाफ गळती म्हणजे वेपर लीक झाली तर ॲनिलिनच्या वाफा थेट प्रयोगकर्त्याच्या श्वासात जाऊ शकतात. त्यामुळे उपकरणांची हवाबंद जोडणी आणि योग्य व्हेंटिलेशन या तडजोड न करण्याजोग्या गोष्टी आहेत.
बरोबर आहे. आणि या सगळ्या शिस्तीचा, सुरक्षिततेचा आणि अचूकतेचा अंतिम निकाल म्हणजे पर्सेंटेज यील्ड.
हो, शेकडा प्रमाण.
म्हणजे आपण किती प्रमाणात शुद्ध ॲनिलिन परत मिळवलं याचं हे गणित आहे. मिळालेल्या शुद्ध ॲनिलिनचे वजन भागिले वापरलेल्या अशुद्ध ॲनिलिनचे वजन आणि त्याला 100 ने गुणायचं.
हे केवळ एक गणितीय सूत्र नाहीये. यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की एका छोट्याशा वाफेच्या गळतीमुळे किंवा अपुऱ्या कुलिंगमुळेही अंतिम टक्केवारीवर कसा मोठा परिणाम होऊ शकतो.
म्हणजे जर तुमचं यील्ड कमी आलं तर कुठेतरी चूक झालीये.
हो, हे एक प्रकारचं थर्मोडायनॅमिक आणि मेकॅनिकल एफिशियन्सीचं मोजमाप आहे. थर वेगळे करताना ॲनिलिन वाया घालवणं हे सगळे चुकांचे स्रोत आहेत.
आणि म्हणूनच प्रयोगाच्या शेवटी मिळवलेलं हे यील्ड आणि त्या शुद्ध ॲनिलिनचा तपासलेला उत्कलन बिंदू जो 184 असला पाहिजे हे सिद्ध करतात की प्रयोगकर्त्याने किती अचूक काम केलंय.
हे केवळ रसायनशास्त्र नाही तर शिस्त आणि अचूकतेचे उत्तम उदाहरण आहे.
आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा या स्वतंत्र बेटन आहेत.
खरंय.
रसायनशास्त्रातील एका अत्यंत अस्थिर आणि नाजूक संयोगाला वाचवण्यासाठी आपल्याला भौतिकशास्त्रातील डाल्टनच्या नियमाची मदत घ्यावी लागली. हे दोन विज्ञान शाखांचं एकत्रीकरण खरोखरच अद्भुत आहे.
आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे तंत्र केवळ ॲनिलिनसाठीच नाही तर आवश्यक तेले म्हणजे एसेन्शियल ऑइल्स, नायट्रो संयुगे आणि फिनॉलिक संयुगे वेगळी करण्यासाठी प्रभावीपणे वापरले जाते.
अगदी बरोबर.
आज जगात जे लाखो टन ॲनिलिन शुद्ध किया जातं ते याच मूलभूत तत्वांवर आधारित मोठ्या रिफायनरींमध्ये केलं जातं. लॅबमधील एका छोट्या फ्लास्कमध्ये चालणारी ही प्रक्रिया संपूर्ण जगाच्या रासायनिक उद्योगाचा एक मोठा पाया आहे.
या सगळ्या चर्चेच्या शेवटी मला मॅन्युअलमधील त्या पहिल्या ओळीकडे पुन्हा जावंसं वाटतं जिथे लिहिलं होतं की केवळ साठवणुकीदरम्यान हवेच्या संपर्काने ॲनिलिनचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यात अशुद्धी निर्माण होते.
हां.
यातून एक खूप सखोल विचार समोर येतो. विश्वासा एक मूलभूत नियम आहे एन्ट्रॉपी, म्हणजेच अव्यवस्था नेहमी वाढत असते.
बरोबर.
निसर्गात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी शुद्ध राहू शकत नाही. ऑक्सिजन, प्रकाश आणि वेळ हे घटक प्रत्येक रसायनाला त्याच्या मूळ स्वरूपातून बदलण्यासाठी सतत कार्यरत असतात. आपण आज जी डिस्टिलेशनची प्रक्रिया पाहिली ती म्हणजे निसर्गाच्या या अव्यवस्थेविरुद्ध मानवाने उगारलेले एक तांत्रिक बंडच आहे.
क्या बात आहे, खूपच सुंदर विचार आहे हा.
आपण ऊर्जा वापरून भौतिकशास्त्राचे नियम लावून काही क्षणांसाठी काही मिलिलिटर रसायनाला शुद्ध करतो. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर जर निसर्ग आणि वेळ यांच्या प्रभावामुळे रसायने केवळ कपाटात पडून राहिल्यानेही स्वतःचे मूळ स्वरूप बदलतात तर या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी शुद्ध असू शकत नाही.
विचार करण्यासारखा प्रश्न आहे
की शुद्धता ही केवळ आपण प्रयोगशाळेत काही क्षणांसाठी निर्माण केलेली एक कृत्रिम आणि नाजूक अवस्था आहे. जोपर्यंत ते ॲनिलिन फ्लास्कमध्ये हवाबंद आहे तोपर्यंतच ते शुद्ध आहे. फ्लास्क उघडला की निसर्ग पुन्हा आपलं काम सुरू करणारच.
नक्कीच.
विज्ञान हे केवळ निसर्गाला समजून घेण्यापुरतं मर्यादित नाही तर ते निसर्गाच्या प्रवाहाला काही काळासाठी का होईना आपल्या फायद्यासाठी वळवण्याचे एक सुंदर तंत्र आहे. या अशाच तत्वज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या सीमारेषेवर असणाऱ्या प्रश्नांचा विचार करत राहा.
आजची चर्चा खरोखरच खूप उद्बोधक झाली.
होय, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल आणि रंजक विषयासह. तोपर्यंत विचार करत राहा.